Rückseite.
Einladung. Invitation.
Ein akustischer Führer durch eine 40-minütige Ausstellung. Mit Unterstützung von Deuxer Deuxart, dem Erfinder des Hybrid-Walkmans Visitor.
Vorderseite.
Sich diese Begriffe wie das Werk, der Autor, das Original und so weiter aufgelöst haben oder auflösen, dabei sind, sich aufzulösen. Und dass es doch wohl nicht sein kann, dass also wir, die auch in diesem Betrieb irgendwo drinnen sind, dann so weiterarbeiten, als würde sich überhaupt nichts verändern. Also es muss ja auch unsere Rolle sich total...
19. November, 22.15 Uhr, Kunstradio Ö1 und Wiener Sezession.
So viel zur nächsten Woche. Im Kunstradio heute steht ein Transitprojekt auf dem Programm.
Transit.
Wir bitten um Ihre Aufmerksamkeit für das Hörstück Notizen aus Nordindien und die Erinnerungen daran von Ewald Spieß.
बचानी चाहिए महाराज से विनती कीजिए
प्रेम के शत्रुओं से मैं प्रेम की भीख नहीं मांगूंगी
रंजना कठिन सी बात है, कठिनाइयां ही तो प्रेम का श्रृंगार होती है। चलो मेरे साथ।
अजीत को हाथी के पांव तले रौंदा जाएगा। जब तक मैं जिंदा हूं, अजीत की हवा को भी कोई नहीं छू सकता।
अजीत,
ज्वाला,
ये तुमने क्या किया? ये तुमने क्या किया? स्वयं अपने आप को इन पापियों के हवाले कर दिया।
एक क्षत्रिय के सपूत ने वचन दिया था और वचन का पालन कर दिखाया।
वचन? वचन मनुष्य को दिया जाता है, पशु को नहीं। चलो मेरे साथ।
कायरों की तरह भागने क्यों यहाँ से?
अजीत!
नहीं ज्वाला, मैंने भवानी माँ की सौगंध खाई है। अब इस जीवन पर मेरा कोई अधिकार नहीं।
Thank you. Thank you.
Das waren Notizen aus Nordindien und die Erinnerungen daran von Ewald Spieß. Sequenzen aus diesem Hörstück hören Sie in dieser Woche auch im Tiroler Kulturjournal.
Das war ein Transitprojekt, gefördert vom Bundesministerium für Unterricht und Kunst, der Kulturabteilung des Landes Tirol und vom ORF Landesstudio Tirol.